लाखो प्राण एंटीबायोटिक्स ने वाचवले, जीवा बैक्टीरिया मारने पेनिसिलिन आले,
एंटीबायोटिक्स ने कल्लोळ केला,
स्वतः डॉक्टर बनून आम्ही एंटीबायोटिक्स खाल्ली, वाटे मनाला सुरू केली, मनात आले सोडून दिली आम्ही ही औषध। पण जर एंटीबायोटिक्स बॅक्टेरियावर प्रभाव ना करू शकणार, कधी हा बॅक्टेरिया एंटीबायोटिक्सशी युद्ध ना जिंकणार। अजूनही वेळ असे, चला साबरूया, लाल रेग असे जिच्यावर, डॉक्टरी सल्ल्याने ती खाऊया।
हे खरं आहे की अँटीबायोटिकच्या औषधांच्या दुरुपयोगानं बॅक्टेरियावरचा त्यांचा प्रभाव कमी होत आहे। आमचं कर्तव्य आहे की आम्ही अँटीबायोटिक्स तेव्हाच घेऊ जेव्हा डॉक्टर प्रिस्क्राइब करतील। औषधांचे डोस वेळेवर घ्या आणि त्याचे कोर्स अर्धवट सोडू नका। लक्षात ठेवा, औषधांच्या पत्त्यावरील लाल रेख याचा अर्थ डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे आणि अँटीबायोटिक्स प्रिस्क्राइब करण्याकरता डॉक्टरांवर दबाव टाकू नका। राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी।